मला दोस्त हो, मी तुमले असा एक प्रश्न विचारस की ज्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोके देऊ शकणार नाहीत, पण हाऊ असा एक प्रश्न शे की त्यानं उत्तर प्रत्येकले माहीत पाहिजे. तुम्ही स्वर्गमा जावाल तयार शेतस का? येणी माहिती आपले कशी होईन ही देवना उपदेशमा देईल शे. पहिले तुम्ही चांगला मार्गावर यावाल पाहिजे. देवना ग्रंथमा असं देईल शे की तुम्ही आपला अंतकरणमा येशूवर विश्वास ठेवा, आणि तुम्ही असा विश्वास ठेवा की देवने त्याले मरेल व्हयसने बी जिवंत कर, आणि तवय तुम्ही मुक्ती होईन. येशू ख्रिस्तने सांग की मीच तुमना मार्ग शे, मनाशिवाय तुम्ही परमेश्वरकडे जाऊ शकत नाहीत, दुसरा कोणताच मार्ग त्याले नाही. जर तुम्ही तुमना अंतकरणमा चुकाई घ्या तसं कबूल कर, आणि येशू ख्रिस्तले तुम्ही तुमना अंतकरणमा स्वीकार, तवय तुमले स्वर्गमा जावाना अधिकार पोचस, आणि तुम्ही चांगला मार्गावर शेतस. आणि लोकेसले तुमना मा काहीतरी बाहेरतून चिन्ह दिसी, ते म्हणजे तुमनं बदली जायल जीवन. तुम्ही विश्वास ठेवलपासून तुमना जीवनमा बदल घडी होऊ नका नाही हाई तुम्ही देखा. देवनी इच्छा तुमना पापपासून तुमले मुक्त करानी शे एवढीच नाही, तर तुमले नवीन व्यक्ती तयार करानी शे. बराच लोकेसले अशी हमी वाटस की आपला पापी जीवनमा धार्मिक गोष्टीसनी भर घाली तर आपला नरकना शिक्षापासून मुक्त होईन. स्वतःने फसगत करी लिहू नका. धार्मिक शे म्हणूनच आपलं तारण होणार असं नाही, फक्त येशू ख्रिस्तच तुमनं तारण करू शकस, आणि असं वावरच तुम्ही आपलं अंतकरणमा शुद्ध होशात. तुमनामा बदल होईन, तुम्ही शेजारीशे चांगलं वागशात, तुमले चांगला विचार सुचतीन, तुमले नवीन नवीन इच्छा आणि आनंद प्राप्त होईन. देवना आत्मा अंतकरणमा वस्ती करस आणि तेनी साक्ष देस हाई तारण व्हावानं तिसरं चिन्ह. आणि तुमले असं वाटीन की तुम्ही देवना शेतस आणि यापुढे तुम्ही एकटा नाहीत. तुमले माहीत होईन की तुम्हा पापपासून तुमने मुक्तता होईने आणि अंतकरणमा सुख आनंद शांती नांदी राहीन. वर्णा तीन चिन्ह तुम्हा जीवनमा जर होतीन तर तुम्ही स्वर्गाना मार्गावर शेतस. पापपासून मुक्त व्हावांकरता तुम्ही येशू ख्रिस्ताने प्रार्थना कराले सुरुवात करेल शे का? तुम्हा पापने त्यांनी क्षमा करी असा तुम्ही त्यांना विश्वास ठेवा का? देवले पाहिजे तसा बदल तुम्हामा घडवू नका. तुम्ही त्यांना शेतस, तो तुम्हा अंतकरणमा वस्ती करस, हाई तुम्ही तुम्हा अंतकरणमा कबूल करतस का? मना दोस्त हो, ह्या चिन्ह तुम्हा जीवनमा जर दिसत नसतील तर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या, तो तुमले क्षमा करीन. देवना उपदेश सांगस की तुम्ही येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवा तर तुमले चिरकालीन जीवन मिळेल. येशू ख्रिस्त म्हणस की जो मनाकडे येईन त्याला मी हाकलणार नाही, आणि त्याने सांग दुःखी कष्टी पापी वजामुळे दडपी जाईल, तुम्ही मनाकडे या, तुमले मी विश्रांती देसू.